नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेन इस्रोन आयज श्रीहरीकोटांतल्यान नवे पिळगेचो उपगिरो NVS-2 यशस्वीपणान प्रक्षेपीत केलो. आयज नवी दिल्लीच्या विजय चौकांत बीटींग रिट्रीट सुवाळो आयोजीत जातलो. वेंचणूक आयोगान आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हांचे कडेन यमुना न्हंयेत विखारी पदार्थ आशिल्ल्याच्या आरोपाविशी पुरावो मागला. प्रयागराजात मौनी अमावस्या निमतान महाकुंभाचे दुसरे अमृत स्नान सुरू जाला. आनी जसप्रीत बुमराह हाका 2024 वर्साचो ICC क्रिकेटर म्हण भोवमानीत केला. आता पुराय खबरो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेन इस्रोन आयज आंध्र प्रदेशांतल्या श्रीहरीकोटांतल्यान आपलो नवे पिळगेचो उपगिरो NVS-2 यशस्वीपणान प्रक्षेपीत केलो. NVS-2 व्हरपी जिओ सिंक्रोनस सॅटेलायट प्रक्षेपण वाहन आयज सकाळी 6:23 प्रक्षेपीत जाले. श्रीहरीकोटा हांगाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावेल्यान 100व्या प्रक्षेपणाचो उगडास दवरपी इस्रो खातीर हे प्रक्षेपण म्हळ्यार एक उल्लेखनीय मार्गदर्शक थारता. प्रजासत्ताक दीस उत्सवाचो एक भाग म्हण आयज नवी दिल्लीच्या विजय चौकांत बीटींग रिट्रीट सुवाळो जातलो. ह्या वेळार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी हेर केंद्रीय मंत्री हाजीर आसतले. अंदू बीटींग रिट्रीट सुवाळ्यांत वट्ट 30 सादरीकरणांनी लष्करी, नौदळ, वायुसेना आनी केंद्रीय सशस्त्र पुलीस दळाच्या बँड संगीतान प्रेक्षकांक मंत्रमुग्ध करतले. मजगती दिल्ली पुलिसांनी ह्या सुवाळ्याक लागून येरादारीची विस्तारान व्यवस्था केल्या. येरादारी पत्रका प्रमाण विजय चौक आयज दनपारा 2 ते 9:30 मेरेन सामान्य येरादारी खातीर बंद आसतले. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हांणी मुलाखती वेळार यमुना न्हंयेक विखारी पदार्थ आशिल्ल्याचो आरोप करपी भाजपा आनी काँग्रेसीन केल्ल्या कागाळी संबंधी वेंचणूक आयोगान तांकां नोटीस जारी केल्या. आयज सांजे 8 वरां मेरेन आपल्या कागाळी विशीं पुराव्याच्या आदारान प्रतिसाद दिवचो अशें आयोगान केजरीवाल हांकां सांगलां. तशेंच दिल्ली जलमंडळाच्या अहवालात यमुना न्हंयेत खंयच्याच विखारी पदार्थाचो उल्लेख नाशिल्ल्याचें आयोगान सांगला. उत्तर प्रदेशांतल्या प्रयागराजात मौनी अमावस्या निमतान महाकुंभाचे दुसरे अमृत स्नान सुरू आसा. संवसारांतलो सगळ्यांत व्हडलो धर्मीक मेळावो म्हूण मान्यताय मेळिल्ल्या महाकुंभ मेळ्याक 13 जानेवारीक सुरू जाल्लो आनी पयले अमृत स्नान 14 जानेवारीक मकर संक्रांतीक जाल्ले. महानिर्वाणी पंचायती आखाडा आनी शंभू पंचायती अटल आखाडा हो आयज सकाळी त्रिवेणी संगमात पवित्र बुट्टी घेवन पयलो आखाडा आसतलो. उत्तर प्रदेश सरकारान घटमूट सुरक्षा येवजण चालीक लायल्या आनी महाकुंभातल्या मेळ वाठाराक वाहना आनी VIP झोन ना अशें थारायला. आपतकालीन परिस्थिती वेळार भक्तांक मजत करपा खातीर राज्य आनी केंद्रीय पुलीस, येरादारी पुलीस आनी खाशेले दोतोर हांचो आसपाव आशिल्लो पंगड 24 वरां उपस्थित आसतलो. महाकुंभ 26 फेब्रुवारीक महाशिवरात्री मेरेन चालू आसतलो. फुडल्या म्हयन्याच्या 5 तारखेक जावपी विधानसभा वेंचणुके खातीर दिल्ली तयारी करीत आसतना सगळ्या मुखेल राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांनी मतदारांक आकर्षित करपाचे यत्न चड खर केल्यात. रॅली आनी रोड शो ते दारादारात प्रचार करपा मेरेन भाजपा, आम आदमी पक्ष, काँग्रेसीचे नामनेचे फुडारी आपल्या उमेदवारांच्या फायद्यांखातीर मतदारांकडेन सक्रीयपणान वावुरतात. शहदरा विधानसभा मतदारसंघातल्या करतार नगरात आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रॅली घेवपाची शक्यताय आसा. दुसरे वटेन आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आनी दिल्लीचे आदले मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल आयज सांजे बादली आनी तिमारपूर मतदारसंघातल्या भौशीक मेळाव्याक संबोधित करतले. मजगती काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी जयराम रमेश आनी देवेंद्र यादव काँग्रेसीचे घोषणापत्र आयज जाहीर करपाचे आसात. सामाजिक न्याय आनी सशस्त्रीकरण राज्यमंत्री रामदास आठवले 26 जानेवारीक प्रजासत्ताक दीस मनयतना बाबासाहेब भीमराव आंबेडकर हांच्या पुतळ्याक जाल्ले लुकसाणीची पळोवणी करपाक आयज अमृतसराच्या दौऱ्यार वचतले. ह्या लज्जास्पद कृतीक लागून पंजाबात बोवाळ निर्माण जाला. आणि त्याचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या संघटनांनी पंजाब बंदचा उलो मारला. जायत्या जिल्ह्यातल्या भाजपा फुडाऱ्यांचं आणि बाजार समित्यांचं त्यांना तेको मेळा. पुतळ्याची तोडफोड करपाक जापसालदार आशिल्ल्या मनशाक रोखडेच अटक करून ताका पोलिसांच्या ताब्यात दवरला. तरी पूण राज्यातल्या सध्याच्या कायदो आणि सुव्यवस्थेचे परिस्थितीचेर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या विरोधी फुडाऱ्यांनी ह्या प्रकरणात व्हडा प्रमाणात निषेध उक्तायला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता पळोवया मुखावेल्यो खबरो. उत्तराखंडाची राजधानी देहराडूनात काल सांजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीचे उक्तावण केले. देशभरातल्या खेळगड्यांनी एकचार दाखोवपी खेळगड्यांच्या परेडात वाटो घेतलो. ऑलिंपियन लक्ष्य सेन हांणी राष्ट्रीय खेळा सर्तीची मशाल तेजस्विनी ही प्रधानमंत्री मोदी हांका भेटयली. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हांणी राज्यातल्या पर्यावरण पर्यटन, देऊळ पर्यटन आणि वैजकी पर्यटनाची उदरगत करपा खातीर सरकारच्या वचनबद्धतेचेर भर दिवन एक्सपिरियम पार्काचे उक्तावण केला. तांणी राज्याच्या सैमीक आणि सांस्कृतिक जायजाचेर भर दिलो आणि एक व्यापक पर्यटन धोरण सुरू करपाची येवजण जाहीर केली. इको टुरिझम पार्क सुरू जाल्ल्यान खोशी उक्तायतना तांणी सांगला की हे पार्क टिकाऊ पर्यटनाक चालना दिवपाचे दिकेन एक महत्वाचे पावल आसा. सरकार फकत आयटी आणि फार्मा उदरगतीचेर न्हय तर पर्यटनाचेरूय लक्ष केंद्रीत करता, जातूंत अफाट ताक आसा अशें तांणी सांगले. तेलंगणा हांगा रामप्पा देऊळ आणि हजार खांब्याचे देऊळ सारखिले वास्तुशिल्पाचे अद्भूत तशेंच नल्लामाला राना सारखिले सैम आसा अशें सांगून पर्यावरण पर्यटना वांगडाच देऊळ पर्यटनाक चालना दिवपाची गरज तांणी उक्तायली. देवळां आणि राना वाठाराक भेट दिवपाक जायते लोक हेर राज्यांनी वतात अशें सांगून तेलंगणाकडेन पर्यटनाचे मुखेल गंतव्य जावपाची साधना आसात अशें तांणी सांगले. कॅनडातल्या हस्तक्षेपाक लागून जाल्ल्या कथीत कार्यावळींचो दावो करपी कॅनडातल्या अहवालाक भारतान न्हयकारला. विदेश वेव्हार मंत्रालयान हे आरोप न्हयकारले आणि भारताच्या अंतर्गत व्यवहारात सातत्यान हस्तक्षेप करपी कॅनडाच असा असे सांगला. अशा हस्तक्षेपाक लागून बेकायदेशीर स्थलांतर आणि संघटित गुन्हेगारी कार्यावळींचे वातावरण तयार झाला असे विदेश व्यवहार मंत्रालयान सांगले. बेकायदेशीर स्थलांतर करपाक सक्षम करपी आधार प्रणालीक आणिक तोंड दिवचे ना असे भारताविषयी केल्ल्या सुचोवण्यांक न्हयकार दितना विदेश व्यवहार मंत्रालयान सांगला. जसप्रीत बुमराह हाका आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 खातीर प्रतिष्ठीत सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी भेटून भोवमानीत केला. राहुल द्रविड 2004, सचिन तेंडुलकर 2010, रविचंद्रन अश्विन 2016 आणि विराट कोहली 2017-18 हांचो आसपाव आशिल्ल्या भारतीय क्रिकेट खेळगड्यांची वळेरेंत सामील जावन बुमराह हो पुरस्कार मेळोवपी पहिलो भारतीय पेसर थारला. अमेरिकेत आणि वेस्ट इंडिजात जाल्ल्या 2024 भारताच्या T20 विश्वचषक जैतात बुमराचो महत्वाचो वाटो आशिल्लो. कसोटी क्रिकेटात बुमराचे वर्चस्व आशिल्ले. ताणें 13 मॅचींनी 71 विकेटी घेतल्यो, जी 2024 खंयच्या गोलंदाजाल घेतिल्ल्यो सगळ्यात चड विकेटी आशिल्ल्यो. 38व्या राष्ट्रीय खेळा सर्तीतल्या बीच हँडबॉल लीग मॅचीचो दुसरो दीस 28 जानेवारीक तेहरीच्या रेवटी दर्यादेगेर सुरू झालो. ह्या सर्तीत दादले आणि बायला पंगडांनी दोनूय विभागात उत्कृष्ट वैयक्तीक कामगिरी दाखयली आणि हातूंतल्यान खेळगड्यांची कुशळटाय दिसून आयली. दादल्यांच्या पूल बी गटात गोंयाक आंध्र प्रदेशान 10-8-13 आणि 18-19 अशा गुणांनी हारयले. बायलांच्या पूल बी गटात अस्तंत बंगालान गोंया आड 17-3 आणि 14-9 असे गुण मिळून प्रभावी जैत मिळयले. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, उपहिमालयन, अस्तंत बंगाल आणि सिक्कीम हांगा दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला. उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, ओडिशा आणि बिहारातल्या एकसुरे वाठारांनी फुडल्या 2-3 दिसांखातीर अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडले 2 अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयात गडगड आणि वादळासहित हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. तसेच फुडल्या 4 वायव्य, मध्य आणि उदेंत भारतात तापमान 2-4 सेल्सियस इतले वाढतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेन इस्रोन आयज श्रीहरिकोटांतल्यान नवे पिळगेचो उपगिरो NVS-2 यशस्वीपणान प्रक्षेपीत केलो. आयज नवी दिल्लीच्या विजय चौकात बीटिंग रिट्रीट सुवाळो आयोजित जातलो. वेचणूक आयोगान आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हांचे कडेन यमुना न्हंयेत विखारी पदार्थ आशिल्ल्याच्या आरोपाविशी पुरावो मागला. प्रयागराजात मौनी अमावस्ये निमतान महाकुंभाचे दुसरे अमृत स्नान सुरू आसा. जसप्रीत बुमराह हाका 2024 वर्साचो ICC क्रिकेटर म्हण भोवमानीत केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.